चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नव्या गाळप हंगामपूर्वी उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 8,400 करोड रुपयांची थकबाकी। उत्तर प्रदेशामध्ये नव्या गाळप हंगामाचा बिगुल वाजला असून अजूनपर्यंत ऊस थकबाकी पूर्णपणे भागवण्यात आलेली नाही। राज्यातील साखर कारखाने लॉकडाऊनच्या परिणामातून अजूनही बाहेर आलेले नाहीत। साखर कारखान्यांकडून 8,447 करोड रुपये देय आहेत। ही थकबाकी 2018-19 हंगामच्या 4,942 करोड रुपयांच्या तुलनेत अधिक आहे। उत्तर प्रदेशातील ऊस विकास आणि साखर उद्योग विभागाकडून प्रसारित अहवालानुसार हंगामाच्या शेवटपर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून पुरवण्यात आलेल्या 35,898 करोड किमतीच्या ऊसापैकी केवळ 76% थकबाकी भागवली होती। शेतकऱ्यांनी सांगितले की ऊस थकबाकी न मिळाल्याने ते आर्थिक संकटात आहेत। सरकारनेही प्रशासनाला आदेश दिले आहेत की थकबाकी भागवण्यात अपयशी साखर कारखान्यांवर कारवाई केली जावी। साखर कारखान्यांनी सांगितले की लॉकडाऊनमुळे त्यांची आर्थिक स्थिती खराब आहे, तसेच साखर न विकल्याने ते उत्पन्न संग्रह करू शकत नाहीत आणि त्यामुळे ऊस थकबाकी भागवण्यात विलंब होत आहे।